मार्कुस सुवर्तमान अध्याय 16 येशूचे पुनरुत्थान। नंतर शब्बात गेल्यावर मग्दालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्ये विकत घेतली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रातःकाळी सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या। तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरीच्या तोंडावरील धोंड आपल्याकरता कोण लोटील? त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले, ती फार मोठी होती। मग कबरीत गेल्यावर पांढरा झगा ल्यालेला अशा एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या। तो त्यास म्हणाला, चकित होऊ नका, वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात, तो उठला आहे, येथे नाही, त्याला ठेवले होते, ती ही जागा पहा, जा त्याच्या शिष्यास व पेत्रास सांगा की तो तुमच्यापूर्वी गालिलात जात आहे, त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल। मग त्या बाहेर निघून कापत होत्या व विस्मित होऊन कबरेपासून पळाल्या। त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या। आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी तो उठल्यावर ज्या मग्दालिया मरियेतून त्याने 7 भूते काढली होती तिला त्याने प्रथम दर्शन दिले। तिने जाऊन हे वर्तमान त्याचबरोबर पूर्वी असलेल्या आणि शोक करीत वरडत असलेल्या लोकांना सांगितले। आता तो जिवंत आहे व तिच्या दृष्टीस पडला, हे ऐकून त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही। यानंतर त्यातील दोघेजण बाहेरगावी चालले असता त्यास तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला। त्यांनी जाऊन इतरा सांगितले तरी त्यांनी त्याजवर विश्वास ठेवला नाही। नंतर 11 जण जेवावयास बसले असता त्यासही तो प्रगट झाला आणि ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्याजवर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचे कठीणपण याविषयी त्यास दोष लावला। त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरित नाही तो दंडास योग्य ठरेल आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणारच नाही, त्यांनी दुखनायतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील। याप्रमाणे येशू त्याचबरोबर बोलल्यावर वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला। त्यांनी निघून जाऊन प्रभू त्यासह कार्य करीत असता आणि त्याचबरोबर असणाऱ्या चिन्हाच्या द्वारा वचन दृढ करीत असता सर्वत्र घोषणा केली, आमेन।